नमस्कार,
नमस्कार।
महाराष्ट्र मोबाईल वाणीमध्ये मी अर्चना गुरवे भंडारा येथून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज या कार्यक्रमामध्ये ओबीसी जागृती मंचाच्या महिला अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता, कवयित्री आणि बावनकुळवी समाज सेवा संस्थाच्या मुख्य कार्यकारिणी इथल्या सदस्य योग शिक्षिका सौ अंजली हेमंत बांते यांची आपण मुलाखत घेत आहोत। चला मग ऐकूया, अंजली मॅडमला मी प्रश्न विचारते। नमस्कार मॅडम।
नमस्कार ताई।
मॅडम, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारते की ओबीसी प्रवर्ग म्हणजे काय आणि त्यात किती जाती येतात?
हा, ओबीसी प्रवर्ग म्हणजे इतर मागास प्रवर्ग व महाराष्ट्रात त्याला ओबीसी म्हणतात, तर देशात त्याला बीसी म्हणजे बॅकवर्ड क्लास म्हणतात। 1980 ला बिहारचे खासदार बिंदेश्वर प्रसाद मंडल यांनी ओबीसींच्या संदर्भात जो आयोग तयार केला त्यानुसार 3743 जाती या ओबीसी प्रवर्गात संपूर्ण देशभरातून येतात, तर महाराष्ट्रात 347 जाती या मंडळ आयोगानुसार या ओबीसी प्रवर्गात येतात आणि आणखी इतर जातींचा समावेश केल्याने महाराष्ट्रात आता याची संख्या वाढत चालली आहे, म्हणजे हा ओबीसी प्रवर्ग।
अच्छा, तर ओबीसीची जातीय जनगणना व्हावी याकरिता पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका कशी राहील बघा।
हा, ओबीसीची जनगणना व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे, कारण 1931 ब्रिटिश काळात या देशात ओबीसीची जनगणना झाली, त्यानंतर मात्र ओबीसींची जनगणना होऊ शकली नाही। ज्या देशात प्राण्यांची जनगणना होते आणि त्यांच्या हिताचे कायदे करण्यात येतात तिथे ओबीसींची जनगणना का होऊ देत नाही आणि त्यामुळेच ओबीसींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळत नाही। ज्याप्रमाणे एससी एसटी यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळतं, परंतु ओबीसी वर्गाला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळत नाही, कारण त्यांची जनगणना केली जात नाही। जनगणना झाली तरच ओबीसींना निश्चितच त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळेल आणि मी ओबीसी संघटनेची पदाधिकारी म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे की ओबीसींची जनगणना करावी आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा। त्यांच्या संख्येनुसार त्यांना सर्व क्षेत्रामध्ये, मग शैक्षणिक असो, नोकरी असो, राजकारण असो, सर्व क्षेत्रामध्ये त्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे असं माझं स्पष्ट मत आहे आणि जातीनिहाय जनगणना व्हावी म्हणून मी शेवटपर्यंत लढा देत राहणार आहे।
अगदी बरोबर। तर ओबीसीचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा याकरिता संविधानात काही तरतुदी आहेत काय?
होय, संविधानात ओबीसीची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती व्हावी यासाठी संविधानामध्ये काही तरतुदी आहे। ओबीसींच्या उन्नतीसाठी संविधानात 340 कलम आहे आणि या कलमांतर्गत राष्ट्रपती एक आयोग निर्माण करेल आणि त्यानुसार ओबीसींच्या मागासलेल्या जातींना त्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी धोरण ठरवेल असे नमूद करण्यात आलेलं आहे, परंतु अजूनही 340 कलमाची अंमलबजावणी झालेली नाही। 341 कलमाची अंमलबजावणी झाली, 342 कलमाची अंमलबजावणी झाली, परंतु 340 कलम मात्र कार्यान्वित होऊ शकलं नाही।
अच्छा, शासनाने जातनिहाय जनगणना केली तर ओबीसी प्रवर्गाला कोणता फायदा होईल मॅडम?
हा, जर ओबीसीचं केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जर जनगणना केली तर निश्चितच ओबीसी प्रवर्गाचा यात फायदा आहे, कारण ओबीसीची संख्या किती हे त्यांच्या लक्षात येईल आणि शासन या संख्येनुसार ओबीसींना शिक्षण, नोकरी, राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळेल। तसेच ओबीसींना बजेटमध्ये वाटा मिळेल, लोकसभा, विधानसभा यामध्ये प्रतिनिधित्व मिळेल, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांच्या संख्येनुसार सुरू केल्या जातील आणि जनगणना झाली तर निश्चितच ओबीसी समाजाचा विकास होईल असं माझं स्पष्ट मत आहे।
अगदी बरोबर। ओबीसीची जनगणना केव्हा करण्यात आली आणि आता जनगणना न करण्याची कारण काय सांगू शकाल काय?
हो, ओबीसी समाजाची जनगणना ब्रिटिश राजवटीमध्ये 1931 ला झाली, त्यानंतर मात्र करण्यात आली नाही. आणि न करण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जर का ओबीसीची जनगणना करण्यात आली तर ओबीसी समाजाला त्यांची संख्या लक्षात येईल आणि ते मग सर्व क्षेत्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व मागतील. आणि ही सर्वात मोठी भीती सवर्ण जातींना म्हणजेच खुल्या प्रवर्गातील उच्चवर्गीय लोकांना वाटत आहे आणि म्हणून त्यांना इतर मागास प्रवर्गाला त्यांच्या संख्येनुसार वाटा द्यायचा नाहीये आणि हा समाज मागासलेलाच राहावा ही त्यांची भूमिका आहे. जर त्यांनी ओबीसींना संख्येनुसार आरक्षण दिलं तर सवर्णांच्या ज्या जाती आहेत त्यांना फटका बसेल आणि म्हणून ते ओबीसींची संख्याच समजायला येऊ नये म्हणून जनगणना करत नाहीयेत.
अच्छा.
आणि एक सांगते, भारतात सर्वच उच्च पदावर उच्च वर्णियांचं प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून ते जनगणना स्पष्ट नाकारत आहेत. केंद्र सरकारने संसदेच्या 2021 मध्ये झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी ओबीसींची जनगणना करण्यात येणार नाही असे स्पष्ट सांगून त्यांचं धोरण स्पष्ट केलं. पण आता ओबीसी समाज जागृत झालेला आहे, तो भडकून उठलेला आहे, त्याच्या एवढ्या वर्षाचा संघर्ष लवकरच फळाला येईल. जर बिहार राज्याप्रमाणे जनगणना लवकरात लवकर जर सुरू केली तर ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करते.
बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की तुम्ही सर्व ओबीसी प्रवर्गाने 11 एप्रिलला विराट मोर्चाचे आयोजन केले होते, तर त्यामागचा उद्देश काय आणि तुमच्या मागण्या कोणत्या होत्या त्या थोडक्यात सांगू शकाल का आपण?
हो. पहिली तर आमची जनगणना, मेन आमची जनगणना ओबीसींची झाली पाहिजे आणि मग शेतकऱ्यांच्या सोयी सवलती आणि शेतकरी आत्मनिर्भर बनवू इच्छिणाऱ्या जो स्वामीनाथन आयोग आहे त्याला केंद्र सरकारने रद्द केलेले आहे म्हणून आज ओबीसी बांधव रस्त्यावर उतरलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शनप्रमाणे किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन द्यावी आणि जे सुशिक्षित रोजगार आहेत त्यांना काही मानधन द्यावं अशा आमच्या मागण्या. आणखी लोकसभा विधानसभामध्ये ओबीसींचे राखीव मतदारसंघ तयार करावे, महाज्योती स्वायत्त संस्थेस भरीव निधी प्रदान करावा, विदेशी शिक्षणासाठी संचसंख्या 500 करण्यात यावी, मेडिकल इंजिनियर प्रशासकीय अधिकारी सर्व सरकारी खासगी क्षेत्रात 52% जागांचे आरक्षण देण्यात यावे म्हणजे त्या 1931 आरक्षणानुसार. आता जर जनगणना केली तर आमचं पर्सेंट परत वाढेल पण निदान तेवढं तरी आम्हाला आरक्षण देण्यात यावं. शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमधील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा आणि मुख्य म्हणजे क्रिमिलेअरची अट जी असंवैधानिक आहे ती रद्द करण्यात यावी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या 9 एजन्सीजला दिलेले नोकर भरतीचे कंत्राट आहे ते तातडीने रद्द करावे. खासगी बाह्य यंत्रणेमार्फत भरती प्रक्रियेमुळे ओबीसी बहुजनांना सरकारी नोकऱ्यांपासून बाद करण्यात येत आहे. या मागण्या घेऊन 11 एप्रिलला विराट मोर्चाचे आम्ही आयोजन केले होते आणि पुढेही प्रत्येक मागणी पूर्ण होतपर्यंत ओबीसी बांधव लढा देत राहील. आमच्या ओबीसी बांधव पूजापाठ आणि धार्मिक विधीमध्ये गुंतलेला आहे तर काही आपल्या चौकोनी कुटुंबात व्यस्त आहे, त्यांना जागृत ठेवण्याकरिता मी एक कविता लिहिलेली आहे मॅडम.
बोला ना,
मी आपली एक कविता सादर करते. उठ ओबीसी जागा हो, उठ ओबीसी जागा हो, या देशाचा राजा हो, घेऊनी क्रांतीची मशाल हाती, संविधानाचा धागा हो, भारत देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्यास पात्र केले त्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा धागा हो. उठ ओबीसी जागा हो, या देशाचा राजा हो. ज्या संविधानाने दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून दिली, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य मिळवून दिले तेच संविधान आज धोक्यात आहे. म्हणून उठ ओबीसी जागा हो, या देशाचा राजा हो. राष्ट्राची एकता धोक्यात आहे, गरीब श्रीमंतीचा खेळ अजूनही सुरूच आहे, हुकुमशाहीचे राज्य परत येऊ पाहत आहे. म्हणून उठ ओबीसी जागा हो, या देशाचा राजा हो. ओळख आपली पात्रता, ज्या समाजातून वर येतोय तेथे पसरलेली आहे असमानता, धोक्यात आली आहे पुढच्या पिढीची स्वातंत्र्यता। म्हणून उठ ओबीसी, जागा हो, या देशाचा राजा हो। जेवढी आमची संख्या भारी तेवढी आमची हिस्सेदारी। या स्वतःच्या देशात स्वतःचे पाय जमिनीला घट्ट रोवून ठेव आणि आपल्या सामर्थ्याकरिता घेऊनी क्रांतीची मशाल हाती संघर्षाचा धागा हो। उठ ओबीसी, जागा हो, या देशाचा राजा हो। तर मी ही कविता लिहिलेली होती मॅडम, आणि विराट मोर्चामध्ये मी आपल्या जागृती मंचची अध्यक्ष आहे आणि जागृती करायची असं माझं ध्येय आहे, म्हणून हा मी ही कविता सादर केली।
हो, खूप खूप धन्यवाद मॅडम आपले। आपल्या मागण्यांना बळ येऊ आणि खरंच आपल्या विचारांचा, प्रश्नांचा शासनाने विचार करावा असं मला तरी वाटते। खूप खूप धन्यवाद मॅडम। तर आपण ऐकत होतो आता की ओबीसी जागृती मंचाच्या महिला अध्यक्ष सव अंजली हेमंत मानते यांना। तर परत भेटूया नवीन मुलाखतीसह। तर मी अर्चना गुर्वे आपली रजा घेते। धन्यवाद।
धन्यवाद मॅडम।